नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारतीय सशस्त्र दळांनी काल राती ड्रोन आनी क्षेपणास्त्रांचो वापर करून उत्तर आनी पश्चिमेकडल्या शारांक लक्ष्य करपाचे पाकिस्तानाचे सगळे यत्न मोडून उडयले. मुख्यालयाच्या एकात्मिक संरक्षण दळाच्या म्हायती प्रमाण पाकिस्तानान जम्मू, पठाणकोट आनी उदमपूर हांगाच्या लष्करी तळांक आनी आंतरराष्ट्रीय सिमेकडल्या सुवातींक लक्ष्य करपाचो प्रयत्न केलो, पूण भारतीय सशस्त्र दळांनी हो हल्लो यशस्वीरित्या निष्क्रीय केलो आनी कसलीच जिवीतहानी जावंक ना. सीमा सुरक्षा दळान काल राती जम्मू आनी काश्मीराच्या सांबा जिल्ह्यातल्या आंतरराष्ट्रीय सिमेर घुसखोरीचो एक व्हड प्रयत्न उधळून उडयलो, जातूंत किमान 7 दहशतवादी सोपले. बीएसएफच्या सुत्रांनी सांगले की दहशतवाद्यांच्या एका गटान घुसखोरीचो केल्लो प्रयत्न पाळत दवरपी ग्रिडान सोदून काढला. सतर्क सैनिकांनी धांदार हांगाच्या पाक चौकीचे व्हड नुकसान केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्लीत पश्चिम सीमेवेली सुरक्षा परिस्थिती आणि भारतीय सशस्त्र दळांच्या ऑपरेशनल तयारीचो नियाळ घेऊपाक उच्चस्तरीय बसकेचे अध्यक्षस्थानार आशिल्ले. या बसकेक संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दळ प्रमुख मार्शल अमरप्रीत सिंग आणि नौदळ प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, संरक्षण सचिव आर के सिंग उपस्थित आशिल्ले. मजगती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सीमा सुरक्षा दळ CISF आनी नागरी विमान येरादारी सुरक्षा ब्युरो BCASच्या महासंचालका वांगडा बसका घेतली. ऑपरेशन सिंदूर सुरू केल्या उपरांत दहशतवादाचो फुडो करपाक भारताच्या दृष्टीकोनाक आंतरराष्ट्रीय समुदायाकडल्यान नेटान तेको मेळ्ळा. अमेरिका, ब्रिटन, इस्रायल, सावदी अरेबिया, कतार आनी UAE सयत हेर देशांनी भारताच्या भूमिकेक तेको दिला. युरोपियन युनियन आनी सगळ्या 27 सदस्य राष्ट्रांनी एकजूट आनी खर निवेदन जारी केलें. सरकारान सगळी माध्यम चॅनल, डिजिटल प्लॅटफॉर्म आनी व्यक्तींक संरक्षण कारवायो आनी सुरक्षा दळांच्या हालचालीचे लायव्ह कवरेज वा रियल टायम रिपोर्टींग करपापासून परावृत करपाचे आवाहन केला. मंत्रालयान कारगील झूज, 26/11 हल्लो आनी कंधार अपहरण ह्यासारख्या कांय भूतकाळातल्या घडणुकांचो उल्लेख करून अकाली रिपोर्टिंगाचे धोके अधोरेखित केले. सल्लागारात म्हळां की केबल टेलिव्हिजन नेटवर्क सुदारणा नियमा प्रमाण दहशतवाद विरोधी कारवाया वेळार फक्त नियुक्त अधिकाऱ्यांकडच्यान नियतकालीक ब्रिफिंगाक परवानगी आसा. राष्ट्राच्या सेवेत सर्वोच्च मानकांचे पालन करून कव्हरेजात दक्षता, संवेदनशीलता आनी जबाबदारी बाळगुपाचे आवाहन सगळ्या भागदारकांक केलां. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL म्हळां की देशभरात इंधनाचो फावो तो साठो आसा आनी ताची पुरवण लायन सुरळीतपणान सुरू आसा. सगळ्यांक अखंड इंधन उपलब्धता सुनिश्चित करपाक नागरिकांनी भियोन खरेदी करप आनी अनावश्यक गर्दी टाळपाचे आवाहन IOCL केलां. तांच्या सगळ्या आउटलेटाचेर इंधन आनी LPG सहज उपलब्ध आसा अशेंय तांणी म्हळां. केंद्रीय भलायकी मंत्री JP Nadda हांणी अध्यक्ष म्हूण भलायकी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्या वांगडा आणीबाणीच्या भलायकी वेवस्थेचे तयारीचो नियाळ घेवपा खातीर उच्च पांवड्यावेली बसका घेतली. आपत्कालीन प्रकरणां हाताळपा खातीर वैजकी तयारीची सध्याची स्थिती तांकां हे वेळार सादर केली. एम्ब्युलन्स तैनात करपा संबंधी घेतिल्ल्या कृतीविशी तांकां म्हायती दिली. उपकरणां, वखदां, रक्ताची बाटली आनी उपभोग्य वस्तू, खाटी, ICU आनी HDU हांचे नदरेन हॉस्पिटलाची तयारी, भीष्मक्यूब, प्रगत मोबायल ट्रॉमा केअर युनिट फावो त्या प्रमाणात उपलब्ध आसात हाची खात्री करप हे विशीं तांणी नियाळ घेतलो. सध्याच्या परिस्थितीच्या फाटभुंयेर भारतीय रेल्वेन जम्मू आनी उदमपूर हांगासावन खासा गाडयो घालपाची योजना आंखल्या. 12 अनारक्षित आनी 12 आरक्षित कोच आशिल्ली 04612 ही गाडी जम्मू सावन सकाळी 10:45 भायर सरतली आनी 20 कोच आशिल्ली वंदे भारत दनपारा 12:45 उदमपूर सावन जम्मू आनी पठाणकोट मार्गार धांवतली, तर जम्मू सावन सांजे 7 आनी एक पुरायपणान आरक्षित विशेष गाडी चलोवपाचे नियोजन केलां. भारतीय सशस्त्र दळान हातांत घेतिल्ले एक व्हडली राष्ट्रीय मोहीम म्हणून ऑपरेशन सिंदूर मुखार सरता तेन्ना भारतीय फिल्माचे वांगडी आपलो तेको दिवपाक मुखार आयल्यात. सशस्त्र दळांच्या समर्पणाची आनी सेवेची कदर करपा खातीर हिंदी, तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड, पंजाबी आनी देशातल्या हेर वेगवेगळ्या चित्रपट उद्देगातल्या प्रतिनिधींनी वांटो घेतला. जायत्या नामनेच्या कलाकारांनी एकचार आनी प्रोत्साहाचे संदेश शेअर केल्यात. IPL 2025 वर्षाचो उरिल्लो हंगाम 1 सप्तका खातीर स्थगीत करपाची घोषणा भारतातल्या क्रिकेट नियंत्रण मंडळान केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज पोप लियो 14 हांकां भारतांतल्या लोकां वतीन शुभेच्छा दिल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत मोदी हांणी म्हळां की पोप लियो द 14 हांणी कॅथलीक इगर्जेचें फुडारपण अशा वेळार हातांत घेतलां जेन्ना शांतताय एकचार भावपण आनी सेवा ह्या आदर्शांक चालना दिवप खूब म्हत्वाचें आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.